खंड दुसरा, सेकंड ट्रायमेस्टर हा काळ म्हणजे चौथ्या महिन्याच्या सुरुवातीपासनं सहावा महिना संपेपर्यंतचा. निर्माण झालेल्या अवयवांना अधिक बळकट आणि अधिक कार्यक्षम करण्याचं काम या काळामध्ये होतं. दात, केस यांच्या निर्मितीची तयारी होते. सगळ्या इंद्रिय संस्था म्हणजे मज्जासंस्था, पचन संस्था, रुधिराभिसरण संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था यांचं काम स्वयंपूर्ण आणि सक्षम होण्याच्या दृष्टीने त्या सर्व अवयवांचं पोषण आणि वाढ ही होत असते. हात, पाय, कान, नाक, डोळे हे बाहेरचे अवयवसुद्धा आता ओळखायला येण्या इतपत तयार होतात. आजूबाजूच्या परिस्थितीशी सामना करण्याच्या दृष्टीने जी प्रतिकारक शक्ती लागते ती प्रतिकार शक्तीही गर्भामध्ये तयार व्हायला लागते. हृदयाचे ठोके अधिक दमदार पद्धतीने पडायला लागतात. मातेला जाणवेल अशी गर्भाची हालचाल व्हायला लागते. गर्भाला स्वतःचा असा चेहरा लाभतो. गर्भाचं पोषण करणारी वार आकाराने आणखी मोठी होते. पिशवीमधील पातळ द्रवामध्ये गर्भाची मुक्त हालचाल होते. बाहेरच्या जगातील संवेदना ग्रहण करण्याची क्षमता गर्भामध्ये हळूहळू निर्माण व्हायला लागते. गर्भ स्वतःच्या इच्छेने हालचाल करायला लागतो. खूप मोठा आवाज, मातेची शारीरिक व मानसिक स्थिती यानुसार गर्भाच्या हालचालीमध्ये फरक जाणवतो. मातेच्या शरीरामधून मिळणाऱ्या सगळ्या पोषण द्रव्यांवर गर्भ विकसित होतो. गर्भाचा वाढता आकार आणि वाढतं वजन हे आता मातेला जाणवायला लागतं.